islamiafkar.com کی پیشکش.
الحمد للہ رب العالمین والعاقبۃ للمتقین والصلاۃ والسلام علی سید الانبیاء والمرسلین خاتم النبیین محمد وعلی آلہ واصحابہ وذریاتہ واہل بیتہ اجمعین وسلم تسلیما کثیرا کثیرا الی یوم الدین. اما بعد، اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم. یا ایہا الذین آمنوا ادخلوا فی السلم کافہ ولا تتبعوا خطوات الشیطان انہ لکم عدو مبین. وقال النبی صلی اللہ علیہ وسلم والمرأة راعیۃ فی بیت زوجہا وہی مسئولۃ عنہ. مجھ دینی ان ایمانی بھنیوں انی ماماؤں، تم چے سب میں بھلی سزا اپنی اتم چے مولانا ابراہیم رکن الدین صاحب تفصیل داپلے ہمیں محروم ڈالے وقتا پر پہنچ سکل نہ ہمیں مولانا قیمتی زخمی سنگھو رائت میں کو کوشش کرتا کہ مختصراً یہ کنتے موضوع پر ہم کا زاپس حکم جن گلا کہ جے مطابق مختصر انشاءاللہ تم کے سامنے زاپو چی کوشش کرتا لو اللہ تعالیٰ صحیح زپنے ہم چی توڑین کاڑو انی صحیح جے کنتو پیغام ہے وقت ہم کا ملو کا اللہ تعالیٰ اپنے فضلان ہم کا تجن نمازو. مجھے بھنجانو اسلام بتر ابولیا اور لو زبردست مقام جن گلا امولا گڑے سنگلے قرآن بتر کے وعاشروہن بالمعروف، نکے طریقہ اوپر ابولیا سری تمہیں سلوک کرا. اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم اٹلے سر سنگلے کہ خیرکم لی اہلی وانا خیر الناس لی اہلی. تمچے بتر سمن بہترین انی نکو مانس تو جے کون اپلی گھرچی منشا انی ابولیا سبب نکو رہتا انی اپلی مثال جن سنگلے کہ میں اپلے گھرچی منشا سبب سمن نکو انی بہترین مانس. یہ اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم اپلی زندگی نم کا ثبوت دے لے انی ابولیا سو جے کون تو مقام ہو تو معاشرہ بتر قرآن بتر کو اللہ طرفین ہجے بارات احکام جن گلے انی اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم خود اپن تے سلسلات عمل کر ان کو ہم کا داخل لے انی ہم کا کو ہی سلسلات حکم دے لے کہ تمہیں کو اپلی ابولیا سری اسی کا سالو کا تیجے احکام اچھے امولا سبب امولا چی جے کوئی مجلس رہتا تنگا ہی چیزو سانگن ہوتا لیکن ابولیا دور لو اسلام مقام دے لاتے ترین تیجے سری ابولیا ایک وڈلی ذمہ داری کو اسلام دے لاتے. ابولی ولان ایک گھرچی ذمہ دار، ایک ابولی نکی رہتا ترین سگلو گھرانہ نکو رہتا سگلو خاندان بھی تر تیجے نکی اثرات پڑتا ایک گھرے کنیا جی میلی نکی رہو نیتا ترین تیجے گھوا اوپر تیجے اثرات اوکو پڑتا گھرچی ماما نکی رہتا ترین چڑھوا اوپر تینچے اخلاق بتر انی منشا سری تی چنواسو کا سلوک رہتا بلکہ تینچے چمخوسو انداز زاپوسو انداز کپڑے ہی پڑھن ان کو پڑتا کہ گھرچی ابولی کتلی نکی واٹے کا بگن ترین ہی دو زبردست اثر پڑتا تا سبب اسلام یہ کن سے کام تقسیم کے لو امولا نے ابولیا بتر امولا سبب گھرچے بھائرچے جے کن تے کام اچھے تے کام اللہ تعالیٰ تنگا سپرد کے لو بھائیلی جو کنتی ذمہ داریو اشے کمون کرون گھالو جی ذمہ دارو کنتی تھاوار دھرو کاس کنتی چیز خاؤں گھالو کاس کنتی کاپڑ پوچھا تو انتظام کرو کاس ایسا ذمہ داریو اسلام امولا اوپر گھٹ لو چڑماچو جو کنتو خر سیتا جے جے سلسلہ کا کرو کاس ہی کو ذمہ داری اسلام امولا اوپر گھٹ لو انے ابولیا گھر چی ذمہ داری دنگو انی سنگلو کے والمرأت راعیت فی بیت زوجہا ابولی اپلے گھوار چے جے کنتے گھر اچھے تے جی ذمہ دار گیا تے گھر چے جے کنتے کام کاج اچھے تے گھر چی جے کنتی ذمہ داریو اچھے ते सिलसिलात अल्लाह ताला संस्थे तिका पुसतलो. येदी व्हडली जिम्मेदारी तिका देऊन गेली. ते ही जी कोणती जिम्मेदारी असे, ही जिम्मेदारी हिजी मुख्तलिफ पहलू असे, अलग अलग चिजा भितर ही जिम्मेदारी वळखू पडता. व्हडली चीज एक घवा मेली जाऊन अबुली होता, तरी अबुल्या सबब अल्लाचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उसूल को सांगले की एकले सर बनले की अगर आपण कोणत्या इन्साना दुसरे इन्सानाचे सामने सजदा करूचो हुकूम देतो, तरी अबुल्य हुकूम देतो की ती आपले घवा सामने सजदा करू का. क्योंकि इस्लाम भीतर इन्सान इन्साना सामने सजदा करू सके ना, तासब भेजो हुकूम देऊन गेला. लेकिन हे जन तो हक वळखो पडता की एक अमोलासो अबुल्य ऊपर केदो वडलो हक असे कमळ. तासब अबुल्य हे एतबारान को गौर करू का की अल्लाह दौडले घरची जिम्मेदारी दिला, एतबारान घर संभालूची जिम्मेदारी अबुल्याची. एक अबुली अगर किफायत शहर झाली, एक अबुली अगर साधा जिंदगी गुजरवच्या सबब राजी झाली, तरी एक अमोलाचं पावनं टेन्शन त्याच्या भीतर दूर जाता. तासबब हदीसो भीतर को सांगून गेले की खरे अबुली निक्की आली तरी अमोला सबब जन्नत घ्या. एक अबुली घरा भीतर निक्की झाली तरी ती अमोला सबब एक जन्नत. तो घर एक अमोलो दिन सगळो दिस बडो थकून येता, सगळो दिस मेहनत करता, तेजे मग जे घेता तो घरे येता. अगर तिची मेली मुस्कळून तिका मेली, त्याची खिदमत करून त्याला खुश केली, तरी घर जन्नत झाले. अगर एक अमोलो सगळो दिस बडो कमवून करून आयलो, घरे आयला मग को बीजी त्याला सुकून मिळेल ना, तरी त्याची जिंदगी जहन्नम झाली. एक माणूस सगळो दिस केटलो मेहनत करता मी अजमू सके नाही. माणसे बाहेर कमवता बोलतात, लेकिन जे कोण बाहेर बसून पल्ला हा त्यांचा कलता, हे माणसे का रहमान मेहनत करतात. वास्तवात तरसको येतात की का माणसे ही फाला नामाज झाले वगत दुगून ईशा नावाज जाता असं सगळं दिस मिशिन्यापर्यंत चालतात, खिका करतात. ही सर खिका आपली जवानी आपले घरच्या दूर राहून खिका गुजरवतात. का त्यांच्या दिला भीतर जज्बा राहणं आहे, त्यांच्या भीतर ख्वाहिशात राहणं आहे, का त्यांनी छान आहे की आपली मेळी चरमासरी राहू कास, आपले मायबापासरी राहू कास, आपले घरे राहू कास, आपले महल्ला भीतर राहू कास, आपले गावात राहू कास. का त्यांची दिला भीतर ख्वाहिश राहणं आहे, समाजच्या दिला भीतर ख्वाहिश राहतात. समूह चाहतात की निक्के खाऊ कास निक्के पिऊ कास. लेकिन एक मामूलो सव्वस सोडून होता तिंगा गेला मग न खाना पिनाचो एतबार, न राहसो काय एतबार, न कापड सोपडोचो काय एतबार. सव्वस आपण करूचे, कापडे धुचे आपण, इस्त्री करूचे आपण, रांधूचे आपण, खाऊचे आपण. खेका इतलो तकलीफ तो गवारा करता. सिर्फ मकसद हे रद्दा की मोजी मेलीचड में खुश जाओ, त्यांचे सबब काय कमवच्या सबब तो इतली मेहनत करता. आणि तो हो यकीन घेऊन करता की घरची अबोली मोजी निक्की वाटे, तरी मी दूर राहतलो. घरची जे कोणतो खर्च असे खर्चो ती को सांभाळून वाटली, जे कोणती चढवा मी सोडून गेलाटे त्यांची को सही तरबियत करतली, आणि मोजे खानदाना सरी को ती सही सुलूक करून माका खुश करतली. हे एक अमोलासो एक तिची सोच राहता. ही अगर ही सोच मुताबिक ती अबोली उतरता, तरी ते घर तिच्या सबब त्या अमोलासबब जन्नत. अगर ही तिची फिक्र गलत झाली, तरी जीते जी तेजे सबब जिंदगी जहन्नम राहतात. एक अबुली हेच अजमव कास की घर सोडून होतात, तरी ती अबुलीची कोणली कुर्बानी, ती को आपले जज्बात कुर्बान करून आपले घवा कमवच्या सबब सोडता, तरी तिची कोणली जबरदस्त कुर्बानी. लेकिन ते को अजमो का तो बडो बाहेर बसून का करता, का मेहनत करता. बास्तेमार तरस येता की जानवरापर्यंत मेहनत करता, जराशी बडो कमवता आणि ती पुरा पूंजी आणून घालता. ते तुम्हारे एक अबुली अगर सही राहली, घर सही तोरावर संभालली आणि खर्चा बाबत ती अगर कनाहत केली, जराशी आपले ख्वाहिशा दबवली, आपले जज्बात दबवली आणि घवाची जे कोणती मेहनत असे, घवाची जे कोणती कुर्बानी असे अगर तेका जराशी जहना भीतर हळली, तरी मी घर बिलकुल सुकून आणि इत्मिनानसही चालू शकता. कम खर्चा भीतर सही तरीकावर खुशहाली सरी ते घर चालू शकता. अगर अबुली त्याला सही चालवली, तरी अगर अबुली सही झालाय, तरी वडलो से वडलो खस वडली से वडली कमाई राहणार को माणूस कर्जदार राहता. अफसोस जाता माणूस एक परणे करता, तरी दादा 15-15 वर्ष से तेजो करज पूरा जाना, एक घर बांधता जिंदगी भर तेजो करज पूरा जाना, ठिकाना था ऐसा चीजों, घर से सुकून तक मिलना है, घरे जे किसी सालों का तिशे अबुली साले ना तरीन अबुल्य जो कुछ अल्लाह के रसूल सल्लम बल्ले राइयतुन थी भाई की सऊदी अपने घवाचे घराची जिम्मेदार घवारची जिम्मेदार थी टिका तो सालों का पिए तो घेलून सालों का कम खर्च है लोगों तरीन कम खर्चा भी तर किसी सालों सकता तेजे सब सगले मासाची तरतीब करो का घवाची कुर्बानी पलों का एक मामा अगर अपन कम खर्चा भीतर रहन करून मामूली कपड़े घालून मामूली खान करून मामूली घर भीतर रहन करून मामूली चीजों इस्तेमाल करून अगर अपनी जिंदगी गुजरावता है तीजी चढ़वाती को तिया का तरबियत देता कि अबोली अपन कुर्बानी देना है गपचुप अमी सांगे ना तो आमची चढ़वाची कुर्बानी तेगा आमची चढ़वाची तरबियत देता मैं मामूली कपड़े अबोली घालतली तीजी चढ़वे को तेजे सब राजी जाता अमी मामूली खाने खाते चढ़वे को खाऊ सब राजी जाता आम्मी मामूली घर भीतर मामूली चीजों इस्तेमाल करून खाते तरीन चढ़वे को तेजे सबक तैयार रहता कौन से आमची धुव पर न मटले तरीन तेंचे घवा सबक को ते निक्की मेली साबित होऊ सकता आमची चढ़वे पुताची अगर आम्ही इसी घर भीतर सही तरबियत झाली हिच चढ़वे कौन से गेल्ले कडे सही तोरा ऊपर जिंदगी गुजरू सकता आज हे जी भरली जरूरत असे आज जे कोणते आमचे घामाचे हालात असे बल्कि दुनियाचे जे कोणते हालात असे आमचे सम्मे असे के तो वडलो आमचो तबका असलो वाटे तक कमाई नाही झाली ते सहा भावडे भाईलान भाईलान सोडून करून घामात येऊन बसला हा हिंगा हातपाय मारते वाटेत जे कोण कमवते वाटेत त्यांचे सबब को एटलो टेन्शन झाला हा भायली जे कोणती कमाई राहतात त्याचे भीतर खसवरवचे मुश्किल जाता तरी हे माहोल भीतर एक अबुली अजमो कास कि अपन घर कम खर्चा भीतर किसी साल होता अगर आमचे तरफी मुतालबे ज्यादा जाए परेशान लगे मनसे बोड़े फ्रीज ढकली हाड़ी अबोली बोलता नहीं हि फ्रीज का जी वी हाड़ू का घर के ओवन अशे वॉशिंग मशीन अशे जरूरत अशे अगर हाड़े ढकले हाड़े तरी अबुल्यो फरमाइश करता नहीं वड़े हाड़ू का कापड़े अशे एक जोड़ी दोन जोड़ी तीन जोड़ी कापड़े सना हाड़े परना टमार हाड़े दुसरे टमार हाड़े अबुल्यो राजी जाने के हे का भारत का जमा का तो अमूलो बलता अपन का करूचे मला ना अपनी कमाई है कुछ घर की जी को मुतालिबे से दौड़ लो घरे अबुल्यो का करता जेन खुद संगता कि अबुल्यो राती रांधे ना है होटला उड़ो बिल संगता एक एक टेमासो बिल संगता कि 4,000-5,000 रुपये तेन बता मौलाना भली मुश्किल 15-20,000 रुपये करू मैं फेटोचे इसी अगर अबुल्यो इश्राफ करते तरी तो मानूस हमसे का करते तुम्हें अजमावा अपनी चढ़वाची मोहब्बत भीतर अपने मेल्याचे दबाव भीतर तो माणूस जमा चोरी मारी करू त्याचा मजबूत जाता माणसा धोका देऊन टोपी घालून कमवत्याचा मजबूत जाता हराम तरीका ऊपर कमवत्याचा मजबूत जाता ठीक का सही तरीका ऊपर हलाल तरीका ऊपर तो कमवतेलो तरी घर सो जे कोणतो खस असे तो घर तो खस तो संभालू सगेना जे कोणती फरमाइशो असे चढ़वाची मेल्याची पूरा करू सगेना का करता तो संसे तेजे मग गलत तरीके इख्तियार करता नाचाइज तरीका इख्तियार करता हराम तरीका इख्तियार करता तरी नजमवा अगर हराम चीज आमचे पोटा भीतर बतली हराम चीज आमची चढ़वाची पोटा भीतर बतली एक तरी सबब आम्ही झाले आम्ही खास वाढवले आम्ही त्याची कमाईचो एतबार कळल नाही तेजो अमूलाचो ख्याल धरवल नाही आपल्या तर्फीन आम्ही खास वाढवते गेले तरी आम्ही सबब झाले ते का गलत तरीका ऊपर कमोच्या ऊपर मजबूर करू सो तो फौसे गलत कम होते लो तेका गुना देते लोग जे को जरिया तो गलत कम होता सब मजबूर गलाते ती अबुल्या को तेजो गुना देते लो गलत कमोन करो फौसे जे को चीज आम पोटा पड़तली आम चढ़वा पोटा पड़तली तरी अजमावत भी एक तरी आम इबादत तो कबूल जाऊचे ना हराम लोकमा पोटा गेलो आम इबादत तो कबूल जाऊचे ना हराम ची तो चढ़वा पोटा गेली चढ़वे फौसे न अल्लाह की फरमा बरदार जतली न मैं बापा की फरमा बरदार जतली आज इसी जाते से मन से शिकायत तो करता कि मौलाना मुझे चोड़ो आए के ना मुझे धो इसी करता फोला इसी करता ठिका लाते हैं ये पोटा भीतर तेजी जगह चीजों बता जे किसली भी अमीर रहते किसलो घर जो ना आंबा की कोई रहना आंबा घर जाऊचे आईफला की जो कोई बियो आ घटना आईफला घर जाऊचे डालिमा की बियो घटना डालिमा घर जाऊचे केलवे रहना केलवे जाऊचे केली जाऊचे जे कोणती चीज आम्ही रावतले तिसरी झाडे जातली इशिकस जे किसली गिजा चढ़वाचे पोटा भीतर बदली संस्थित ती चढ़वान तेकस आमाल जाहिर रतल या युहर रसूल कुलो मिन तय्यबात व अमलो सालिहा बल ऐ रसूल हलाल रोजी खाया आणि निक्के काम करा मतलब का हलाल रोजी खातले निक्के कामाची अल्लाह तरफी तौफीक मिळतली तर उलटो मतलब का जातले हराम रोजी खातले अल्लाह तरफी निक्के कामाची तौफीक मिळूचे ना आणि दुसरी चीज गलत तरीका राहिली कमाई तेजो इस्तेमाल को गलत तरीका जातलो तेजे मत ते दूर जे कोणते राहतले गलत तरीका भीतर होतले ना जायस चीजो खाऊचा सबब ना जायस चीजो पिऊचा सबब ह्यारी तारी वसूचा सबब या उलटी पलटी बीमारिया नावीन ते दूर खत जातले तीसरी जे कोणती तेजो तिसरो नुकसान जाता ना जायस चीज एकत्र येतली घरा भीतर परेशानी टेन्शन सुरू जाता लड़ाई झगड़े घवा मेजे भीतर चढ़वा मामा भीतर लड़ाई झगड़े टेन्शन परेशानी नीदो ना ही साजे कोणती परेशानी येता बरोबर येऊन मौलानाकडे शिकायतो करतात मौलाना नीद लगे ना मौलाना इशी ना तिशी ना हे ना ते ना सर्व शिकायतो करता लेकिन ये चीजो जाते कीजे नशे तेजे ऊपर हमें गौर करना का सबब अबोली अगर घर सो खर्च संभालते वाटे तरी सम्मान ज्यादा तीजी जिम्मेदारी है कि अपने घवाची चादर पलन पाय फैलों का तीजो खस पलन घर के खस करूची कोशिश करो का तिका वणो देव नजे कम से कम खर्चा भीतर किसी घर सनो ती दखड़ो सकता तेजन अगर सालवली तरी घव को खुश जातलो घव खुश जातलो अल्लाह को खुश जातलो हदीस भीतर अल्लाह के रसूल सल्लम फरमावले जे कोणती मिलियन घव नाराज रहता जे कहता सर घव राजी रहना है फरिश्ते लानत करते रहता गया सगली रात अगर तो नाराज वाटे तरी सकन सर फरिश्ते लानत करते रहता इधो उल्लो है तरी घवा खुश करू क्या सबब समन वल्ली चीज है कि तिका खुशी दू का आजकल घवे बड़े परेशानियन संगता ही सचिजो अमूल्य कि अमी करू चाहता भली सचिजो घर की अभुल्य मानना बल्कि अंगड़ी ची मन से खुद ही शिकायतों करता अंगड़ी गेली जे घोंती अंगड़ी अमूलो अभूरी मिलून कई चीजों हाड़ू होता अंगडीची जे मध्ये नौकर राहतात माका सांगितली की तुम्ही सांगते वाटत ते नियन शिकायतो करतात के मौलाना अमोलो एक चीज घेणता सौरक दाबोली म्हणता हे तर काय घेणता जरा उच्च घेणा फोर्स घालता त्याच्याकडे बोलाकडे दूर राहणार बास त्या अंगडवालो बोलता की माका त्याचे हालात का बनून करता का कमाई बनून माका करता लेकिन मेहनतच्या फोर्सा भीतर तो बोडो जेनूच्या पण मजबूर जाता दूर घेणचे या तुम्ही करत घेणतलो या गलत तरीका हाडतलो इशिकस एकलो अमोलो काय हाडू आयलो चीज दहाला बोलता नाही भाऊ मी फोटो करून पहिला व्हॉट्सअपवर भेजे घडवता ती पसंत गेला मी घेणता बोलता आणि हे रकमान तेनको येतं आमची गिरफ भीतर येते गेला काय खास करू कारण अमोले तर आज मोठे राहिला की कमवते तो कुर्बानी देऊचे तो आणि सगळी मेहनत करूचे तो ते काय हाडू आम्ही आपले एजन देणार आम्ही फोर्स करून आम्ही छानले हाड भरून त्यांचा बोर्ड आम्ही मजबूर करते वाटत तरी केदो वडलो नुकसान आमच्या स्वरूप जाते असे तुम्ही खाली आजमावा परना टेम येता परना टेमार को अमुला समजवला अमुले बोले बलतात आम्ही करू चाहतात मोलना आमच्याकडे दूध नाही धकले धकले परने बोलला को बलतात मोलना 7 लाख 8 लाख कस का एक माणूस 10-15 वर्ष मेहनत करून आपण भूके राहून बड दूध जमा करतात आणि एक परने येता तर त्याचे 7-8 लाख तरी बीजी 7-8 लाख टका उसने घेणूकच पडतात पन्न धरला पण त्याचे दूध घालतात तो बडो बलता की मौलाना आम्ही करू छातात भाडे नका बोला बोलता मी तयार वाटे घरची म्हणजे तयार नाही बीजी घरे शिंगरावचे मी तयार वाटे की घर शिंगरावचे नका लेकिन घरची म्हणजे तयार नाही घरे फर्निचर नवे करू का बोलता परणे येतात सर बोलता मौलाना आमच्याकडे दूध नाही मी करू छान आहे लेकिन घर सो फोर्स असे निके निके आयटम एक धावते धावते भीतर 10-15 आयटम करू बोलतात मी बोलता 5 कर बोलून लेकिन घरची माणसे छान आहे का करतलो तो एक धकले सस्ता पटणे बोलला 2 लाख 3 लाख खस खस करूकच पडतात त्याला रस लोकाचे नावीन खुद माणसे बोलला की मौलाना 1-1 लाखाचे मावरे आणूकच पडतात का करतले एक माणूस आपली जिंदगी भरची जेवण ती कमाई घातला दुसरी दुसरे पडणे किती करतलो तो एक माणूस आपले परना सब बोलो कमवून येता तरी एक परणे करून तो 10-15 वर्ष त्याचा खरंच भरूचा सब करता नखा धरली बीजी गैराचे रुसूम मी ते भाडे बनले बीते हल्दी बनले कक्का सर चिजो गैराची चिजो हाडले के काटूचे क्रिस्तनाची चीज हल्दीची रस्म बनून करू लागला गैराची चिजो सर एक परणे बलन सुन्नत चीज ان نکاح من سنتی بل نکاح موضوع طریقہ کار ہو اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کی سنت ہی ایک سنت کام کروں چا سبب ہمیں دھا حرام آنی غیر شرعی چیزوں ہڑتل ہے تر ان کا تی سنتیں سو اثر نکو پڑتا لو آج شکایتوں لگ لیتے قاضی صاحبان شکایتوں کرتا کہ مولانا نکاح جاتا تر ان 50 نکاح دلن 20 نکاح کھلا جاتا بولتا ٹھیک رہتے سے ہیں طلاق آنی کھلا جی اتنی کثرت کتوں ڈالنا ہے پرنے جان دون ماہ ڈالنا ہے کیس ان پودا قاضی صاحبہ کرے گھو میلیا بتر نباہ نہیں بول ٹھیک رہتے سے یہ جی وجہ ہے کس کہ ہمیں غیراتی طریقہ پر پرنی کرو لگلا ہمیں بیجا اسراف کرو لگلا ان المبذرین کانوا اخوان الشیاطین اللہ تعالیٰ قرآن بھی تر سانگلے جے کون اسراف کرتا اسراف بلن نہ خس کرو جے جے کٹلی ضرورت رہتا کہ جانو زیادہ جے کون خس کرتا بلے ہن شیطاناتی بھوڑے تر شیطاناتی جے کون دے کام رات لے کہ جے بھیتر سکون گنجا نہیں تلو تا سبب پرنا بھیتر پرنے جالا مگ سکون نہیں جالا آپسا بھیتر تال میل نہیں جالا گوا میلیا بھیتر لفڑا رنگ چڑواچی پڑھائی خراب چڑواچی اخلاق خراب رہتے سے یہ جو پر ہم کا کہیں فکر نہ ٹھیکا رہتے ہوتے ہیں ہی سا چیزوں ہے کر جاتے تھے کہ پڑھنے کو ہمیں کرتا ترین یہ جو بھیتر کو سنتے سو مذاق اڑوتا تھا میں غیر شرعی چیزوں کرتا نسبت ذری منگنی بولوں منگنی کرو جو سے کیوں ثابت نہ دلی چیزوں تیجے نام ان دن دن تین تین لاکھ خرچ کرتا ٹھیکا کرو جو مانچو پتلا موجی تو میں کرتا تمہیں کون سنگتا لے کام ہی کموتا کہاں خرچ کرتا چھ ہی کو اللہ پہنچے پستلو فیم اکتسب ہوں اور فیم انفا کہ حدیث بھی اللہ کے رسول سنگ لے پانچ چیزوں سے سوال کرنا ہے پڑے مانچا چاہیے قدم پھڑے اسی جنا ہے تیجے بھی ایک سوال ہو کو اسے کسی کمو لے تمہیں حرام طریقہ کمو لے کا حلال طریقہ کمو لے یعنی کھی خس کے لے تمہیں صحیح ٹھاور خس کے لے یا غلط ٹھاور خس کے لے اسراف کے لے یا ضرورت کے مطابق خس کے لے ہی کو چیزوں فون سے قیامت جسا ہم کا پسند ہوتے لے یہ ہمیں آزمانے کے مجھے دور میں کم بول لو میں خس کر دلو کون پوچھتے لے بٹے نہ اللہ پوچھتے لو بٹے ہم کا فون سے اللہ پوچھتے لو بٹے یہ سب چیزوں غیر شرعی جاؤں چان ایک پرنے بلن ایک مصیبت ڈالی دے چڑھوے نوجوان رہتا 30 ورش والی 32 ورش والی پڑھنے کیا کرنا وا نہ مولانا تو خرچ جگہ پیسے مجھے بتا دور کر ڈالنا ملتا یا ترین پڑھنے کرو تاخیر جے کتنی تاخیر جتلی تو گناہ جاتے ایسے تھی یہ جو کون ہے کہاں اسباب جاتے ایسے ذرا گھر کی منچے جو پر غور کرو کا آبولی اگر نکتی تو کنٹرول کر لی گھر سو خسکو ورتا پڑھنے سرنے میں دیکھو سادگی ہے جمع آبولی بھر لی نہ ہم چیز کا بھاڑے کرو میں دونچے نہ میں منگنی کرو دونچے نہ میں میتی ہے تو بھاڑے ہو رو دونچے نہ یا میں کھیلوں چے نہ تین ہڑنا پہلا کا سنگلے ہوئے ہوئے تار کی منچے کون دوں گی وکیلر چاہ نہیں تو ہوئے تار کی منچے سنگلے کہ نہ میں کھیلوں چے نہ ہمیں کون پڑھو تو لے سب چیزوں بولو بھاڑو ہمیں کھیلوں چے نہ تراوری سسٹم ہمیں کروں چاہیے نا آپ بولو اگر گھر ابھی رہی ایٹ لیسٹ کپڑے ہم کا ناخا زیادہ کپڑے اگر وہ کلی کی منچی ہے ہوتار کی منچی ہے پہلا کر سے کہ لے تر ٹیسٹ مار کرو چاہیے کپڑے سے پٹی کڑے کرا تمہیں بنگار سنگار سے پٹی کڑے کمون کرا ٹیسٹ مار قرض گھنون ہرتن درتن غلط چیز کمون شکا بھی مجبور کرتے بیٹھے تھا بولا اگر ٹیسٹ مارا بولو گھر ابھی رہے تری گھر کی منچی اگر چھاؤن کو کرو سکو چاہیے نا اتنا امولے چاہتا لیکن ابولو کرو دینا سنگ کا تا سب امولے کو خود پریشان ہوتے بوڑے جاؤں سکتا بوڑے ہے جن اپنی مہیا گڑے سانگے رہتے ہیں لیکن یون بوڑے علماء گڑے شکایتوں کرتا کہ آج حالات ہم چیز ایسے ایسے کمائی نہ ہے نوکری نہ ہے یا پگار گھٹلو ایسے لیکن گھر سو جگہ تو خرچ ایسے گھر کی جگہ تھی فرمائش ایسے تے جن ہمیں مجبور واٹے تا سبب ایک ابولی جے کون تھی گھر کی ذمہ دار واٹے تی اگر نکے ابھر آلی تی کوشش کے لیے کہ میں کم خرچہ بتر سگلو برس سال ہوتے لی میں کم خرچہ بھی اپنے گھر سے پڑھنے کرتے لی میں ہم سے گھر ایک غیر شرعی چیزوں جاؤں دونچے نہ سنتے کے خلاف جاؤں چیزوں جاؤں دونچے نہ یہ ازمون کرو نہیں کہا بولی گھر رہ لی ترین ان شاء اللہ امولے بھرپور تک ساتھ دیتے لے اس لیے جو بنتے پڑھنے رہتے لے یہ کہ بھیتر شریعت کے خلاف چیزوں جاؤچے نہ ترین تے پڑھنا بھیتر اللہ تر پھر بر کے دیتے اعظم النکائی برکتن ایسرہ مؤنا ملا سمن برکتے سو نکاح تو گین جے کون سے نکاح بتر خس کم جاتا کم خسا بتر جے کون سے پڑھنے جاتا تے نکاح بتر بھلی برکت دیر تیجے برکت بلن تیجے اثرات نکے تیجے مت تی سادگی سری سنت طریقہ بتر جے کون سے نکاح جاتے لی تی گھو مل جاتے در محبت کو بڑھتے لی تین چی چرمے کو نکے جاتے لی تین چی گھرانہ بتر سکون انی اتمنان دت لو تی ابولی نے امولاتی جگن دے گھرانے واٹے ماں بھیونیا سری کو تیجی تے جمع خوشحالی دت لی تیجی محبت بڑھت لی ही साधी तो सरी येता. अगर हे जे उलटे झाले तरी सगळं खर जंगेचं एक माहोल जाता. तसं ही सच्चीचा उपर अगर अबोली खड उभे राहिली तरी इन्शाल्ला भल्ली वडलो असर घरा भीतर को पडू शकतलो. आणि आजकाल जे म्हणतो आमचं माहोल असे ते माहोल भीतर को भल्ली वडलो असर पडतलो. आणि जे कोण गैर शरई तरीका उपर नाजायज तरीका उपर आमच्या अमूल्य कमोचा उपर मजबूर जाते वाटे ही चिजा उपर को आम्ही रोग घालू शकतले. ठीक आहे, अबोलियाची फरमाईश कम झाली तेन बीजी गलत तरीका कमो सुचे ना. बल्कि अबुली इशी खड राहू का माता 10,000 फीट होते वाटे अगर 12,000 फीट होते पुसुकास घर जाओ पूज राहो पुसुकास के इतना ज्यादा किसी आईले चोरी मारी गेले तुम्ही गलत तरीका फेटवले पुसुकास है. आमची गावा दिसली अबुली होती इतना इकडे मग 4-5 वर्षापुढे मजो साथी आमच्या तरी शिकतो होतो तो बनलो की आपण एक अंगडी कामा होतो मामा माता दूर फडवतो होतो त्याच्या मग आपण आपलं सावकार बोललो अगर पार्ट टाइमर काही करूचा आला कर आपण जरा मोबाईलचं कारोबार करू सुरू केलो त्याच्यामुळे आपला जरा ज्यादा फायदा मिळला म्हणून 10,000 रुपये मामा ज्यादा फटवलो. आपला ताबोले की तापोलीकच आपल्या सावकाराला फोन करून पुसली की किसले जुडायले का बोलले इसली मामा जिथे जिकत राहतली तरी इन्शाल्ला ते घराना भीतर खैरकत राहतले. तिसलो माणूस ती मामाचं पूत कहता हूं हराम चीजे भीतर हाथ घालू की हिम्मत को करू चेना अल्लाह के भेन अल्लाह कम अज कम मामा जी तरी भेरा तले इसलिए मामा आज को अलहमदुल्ला वाटे नहीं बोलू ना. लेकिन अक्सरियत जो कौन देश हम तो जहन बदलते गला है तेजा असरा सगले माहौल भीतर गलत पड़ू लगला है. ही चीजों पर हमें जरा ज्यादा तवज्जो दो का एक अबोली अपलो घर किसी संभालू सकता कम खर्चा भीतर अपलो घर संभालू के अपनी पढ़ने सहजे चमार को कम खर्चा भीतर करू चाहे सब अपने घरवासो जहन घरवाला सो जहन तैयार करू ची ही अबोली अच्छी बड़ी जबरदस्त जिम्मेदारी है. दूसरी जिम्मेदारी घरे चढ़मे जलामक कितने घवा सिलसिला झाली चढ़वा सिलसिला आपका बुलियाची जिम्मेदारी असे की जे कोणती चढ़मे आमच्याकडे राहता आमचे गावा सिस्टम काय आहे आमचे 95% अमोले बाहेर राहूचे सर्वच जे कोणती चढ़मे जाता अबुल्याकडे राहूचे मामा त्यांची तरबियत करूचे. आता मामा घरे राहून आपण छबीना मग तर फडवली आपण इसकीला फडवली मोजी काय जिम्मेदारी जाता नाही हे जाऊचे ना पोचे अल्ला आमच्याकडे पुसतलो. एक तरी आम्ही स्कूल निको से निको त्यांना इंतजाम करूचे जे खे दीनी तर्ज उपर त्यांना तालीम देऊन होता दीने सरी दुनिया मी तालीम अगर स्कूला घालू का तरी निसले स्कूला घालू का जे कोणते दीने सरी दुनिया मी तालीम से इंतजाम राहता. ठीक आहे, तालीम पासून वडलो दीन अगर इसली तालीम देले जे खे आमचं दीनचं नुकसान असे तरी पावसाळ्या जे सिलसिलात अल्ला आमका पुसतलो. तरी सन्मान फुडले की स्कूला फडवता तरी को स्कूल चॉईस करूचा सबब आम्ही तिंका मुसलमानाचो स्कूल पळवतले मुसलमान जिम्मेदार मुसलमान आणि तिंका अखलाक आणि दिनियाचो निजाम राहूका किसले स्कूलात झाला. दुसरे खरे आयला मग तिंका सबीना मक्तबचो जे कोणतो मगरीब दुगन इशा तर इंतजाम राहता त्याची तुम्ही पाबंदी करा हो एक घंटो त्यांची जिंदगी सबब भल्ली मुआविन नसलो तेजो को पाबंदी जरी फेटवा हे नोई के इम्तिहान आयलो फेटवलना है खाली वाटे फेट नोई इम्तिहान आयले अगर आम्ही फेटवलना तरी आमचं मतलब हो झालो की आमच्याकडे दीनी पासून ज्यादा दुनियाची फिकीर असे दीनी तालीम पासून ज्यादा आमच्याकडे दुनियावी तालीमची अहमियत आहे अल्लाह पासून ज्यादा आमच्याकडे गैराची अहमियत असे का सबब हिंगा कुरान फिक हदीस दुआए अकायद वगैरह त्यांचे दुरुस्त करून होता. अबुल्या सबब को जे काही इंतजाम राहता तिंगा को फेटवा अमोला जे काही इंतजाम राहता तिंगा को फेटवा हे जन इन्शाल्ला ह्यांचं ईमान महफूज राहतलो ह्यांचे अखलाक जातले ही चणवे जे कोणते शबीना मक्तब भीतर शिकतले आपले सायन्सचे ओलमाचे कंट्रोल भीतर राहतले त्यांची तरबियत भीतर राहतले तरी इन्शाल्ला त्यांची जिंदगी भीतर त्यांचे मुस्तकबिल भीतर भल्ली निको असर पडतलो. तिसरी चीज ते जे सरी त्यांच्या घरे को अबुल्यो टेम देऊ का इशी नाही के अबुल्यू चणवे आईले बोलून आम्ही त्यांच्या पीछे खाले खाऊ क्यों क्यों से इंतजाम कपडे धुले इस्त्री करून घातले स्कूला फटवले मिसगती फटवली आमची जिम्मेदारी झाली नाही. घरे मामाचो जे कोणती मामाची वट्टी राहता चणवाचा संबंध पहिलं मदरसा हो मामा अगर सही तरबियत देता तरी घरची जे कोणती चीज असे बास चीज इस्कुलात तो शिकवण होते ना बल्कि मदरसात शिकवण होते ना. पुढे जे काही घरा भीतर तरबियत मामा देती होती ते जन चणवे कम शिकलांको त्यांचे अखलाक निके राहते होते त्यांच्या दिलाबद्दल अल्लाचं खौफ राहत होतं त्यांची तरबियत निके जाऊन खे गेला त्यांची तारीफ करून होती होती भटकलेचं माणूस खास करून खे होत होतो हलांकि त्यांच्याकडे ना त्याच्यामार भटकलेची माणसाकडे दूर होते न त्यांच्याकडे काही ज्यादा तालीम होती लेकिन घरची अबुल्य चुंके सही त्यांची तरबियत करते होते तरी भटकलेची चरणे खे होते होते त्यांची तारीफ करून होती होती त्यांची सच्चाई त्यांची अमानतदारी त्यांची दीनदारी त्यांचे अखलाक त्यांचे करॅक्टर त्यांची शराफत ही सारखी त्याची तारीफ करून होती ती खे का खे शिकते होते घरे शिकते होते ही सच्ची आज सबस डिग्री और हमको चढ़वे शिकून करून होता लेकिन कहीं तंजी तारीफ ना उल्टे समू कहां तक का चढ़वे का पुस्तक अखलाक नहीं इनके किरदार नहीं एटलो शिकले का शिकले वजह क्या घरे तंजी सही तालीम जन होशे ना गई घरे तंजा सही तरबियत जन होशे ना तासो मामा जे कोणती वाटे घरे अपन को सही रहो कर अले चढ़वे मामा माई बापा पर नहीं करूचे माई बाप घरे नमाज करते चढ़वे को नमाज करते माई बाप अगर घरे त्यांची थोडा भीतर गाली राहचे नाही चरमाची थोडा भीतर राहचे नाही मायबाप अगर समाजातील मिलनसार आणि मोहब्बतेन मिळतले चरमे को तिशीस करतले मायबापाची जे कोणती आदतो राहता चरमे त्याचा दक्कन केस करतात त्याचा सम्मान पुढे आम्ही खुद निक्के जाण निक्के अमाल करून आपले भीतर आपले अखलाक निक्के करून आपले भीतर दीनदारी नाडून आम्ही आपला निक्के केले इन्शाल्ला आमका पण आमची चरमे को निक्के जातली दुसरे आम्ही तुमचे जरा टेम देऊ का त्यांका आम्ही को घरात बसून काय अखलाकी चिजो सांगते राहिले काही त्यांच्यातून गलती पल्ले दक्कन मोहब्बतेन समजावा खाते वाटे उजवे हातून खाऊन तुम्ही डावकरे हातून खालो दक्कन सांगा बेटा इशी नो इशी बेटी इशी नो इशी कापडे घालतरी पहिला उजवा हात घालू तुम्ही डावकरो हात घातला सांगा इशी नो इशी जे काही करतो वाटे मोहब्बतीन तेच समोर सांगले तरी त्याचं असर पडता एक 10 वाजता उद्याकडे आम्ही खाली टाकवू नये त्यांना 5 ते 8 काल आता चढवा जापून 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 आम्ही मोहब्बतेन त्यांना काही तरबियत करणार समजवे ना खाली कोपर येतात उलटे करणार ते जे चढवावर उलटो असर पडता आणि चढवे त्याच्या मग एकदम केअरलेस करू सुरू करतात ऐकून ऐके ना दल्लापर्यंत करून जिद्द आणि हडदर्मी त्यांच्या भीतर येतात हे का आम्ही खाली तापवतात तापवचे असेल तरबियत तरबियत बनन आम्ही किती सांगूचे मोहब्बतेन समजवा तुम्ही हर दिसा एक 5 मिनिट आपली चढवा मोहब्बतेन बघला बसवा आणि मोहब्बतेन त्यांना समजवा बेटा इशी करू ना बेटी इशी करू ना तेच चमार त्यांना सांगते राहा एक एका देवा 10 टाइम सांगा तुम्ही भले हो चढू आहिस्ता आहिस्ता किशी आमची चीज केच करू सुरू करतलो तो लोकातलं मामा मजी हमदर्द बरोबर जे की खाली तापवतात त्यांना तो खरं ही मायबाब हे आमच्यासोबत एक पोलीस असल्यापर्यंत बोलतात सामने येऊ छान आहे त्याच्या मग इशी जाऊनची तरबियत करू तो हुकू एक आमची जिम्मेदारी आहे घरे बसून त्यांना घराची टेम द्या तुम्ही आणि काल आता आजकाल बोलली मुसीबत मोबाईल आलो होतून अभियोग आपले फोनाबद्दल लागून राहतात कोणातरी व्हॉट्सअपवर कोणी लागून वाटे कोणी बिझी फेसबुकवर वाटे कोणी खेजर वाटे कोणी खेजर वाटे आमचो टेम तर मोबाईलवर असू लागला हा चढवा देव आमका टेम मिळला त्याच्या भल्ली वडलं नुकसान जाते असे चढवा आम्ही बदल मोबाईल पलवणं हजून आम्ही पलते राहतात का चढवे इशी सुटतले आम्ही अगर पलवचे नाही तर फौसे चढवे पलवचे नाही आम्ही पलते राहतले वगैरे चढवे हे निक्के तसं अपुंक पलव सुरू करतले अगर आम्ही चढवा मोबाईला दूर करू चाहता तर आम्ही खुद दूर राहू का आम्ही त्यांना टेम देऊ का त्यांना सही टेंडन आपली जिम्मेदारी बरोबर खून किसी खाऊ घालूची जिम्मेदारी किसी कापडे सोपडे धुवून करून इस्त्री करून घेऊची जिम्मेदारी असे किसी त्यांना इस्कुलात तयार करून फेटवची त्यांची आम्ही आपली जिम्मेदारी ओळखतात इशिकाच घरे त्यांना सगळं टेम देऊन त्यांची सहनसाजी करून सही तरबियत करूची हे को आम्ही आपली जिम्मेदारी ओळखू का त्यांच्या सबब तुम्ही त्यांना घराभीतर को तालीमचं निजाम करा हदीसचं किताब असे फजाइल अमाल असे रियाज सालीन असे मारिफुल हदीद असे निक्की किस्साची किताबे असे किस्सतुल अंबिया असे ही सब किताबे घरे चढवा समे पढा तुम्ही माहोल कितली निको असलो बला रियाज सालीन तो तर्जुमा राहता तो घेऊन तुम्ही पढा कितली निको माहोल दाखवतो ते मग ते बचपना भीतर तर त्यांचे जहना भीतर अल्लाची आणि अल्लाच्या रसुलाची जपणी सहाबाचे वाक्यात बुजुर्गाचे वाक्यात बसले तरी हीच चिजो त्यांची तरबियत करतली त्यांची फिक्र सही जातली आजमोसो अंदाज सही जातलो त्यांचं अखलाक सही जातले हीच त्याने फौसे आमचे हमदर्द राहतले बलतले की म्हणजे मा बाप इशी तरबियत केले फौसे ही चढणे आमची धू आमची पोते फौसे जे कोणते इलाका भीतर वतले इन्शाल्ला दिनेची नुमाइंदे जाणवतले आणि हीच आपली चढणे आम्ही निक्की तरबियत करतले तर आमची चढणे इन्शाल्ला फौसे असून आपले घराना संभालतले त्यांची आपली चढवापर मेहनत करतले आपले घवारचे घरावर मेहनत करतले तरी तिंगा जे कोणतो खैर येतलो आम्ही तुम्ही सबब झाला हा त्याचं स्वभाव आमका को मिळतलो आम्ही आपली चढवा अगर तयार केले चढवे जे कटले निक्के काम करतले त्याचं इन्शाल्ला स्वभाव आमका मिळतलो त्यासब ही दोन चीज हिंगा सांगून गेली एक तरी नाबोली घरची जिम्मेदार घर संभालू का आपले घवाचो जे कोणतो खत असे ते पलन करून चादर पलन करून पाय फैलावू का आणि पर्णाचे मौका पर को खास करून गैर शरी चिजो विधातो आणि गैराची रस्म रिवाज पासून वरण करून करू का दुसरे आपल्या घराभीतर चढवा सही तोरावर टेम देऊन त्यांची इन्शाला तरबियत करू का ही दोन जपणी खास करून सांगून गेली अल्लाह ताला माका को आपले घराना भितर सही खुद अमल करून एक निको मॉडल दावची तौफीक दव तुमका को तौफीक दव आणि आमका सम्मान मिळून आमच्या माशराची इस्लाह करून एक निको मॉडल सिर्फ आपले गावा सबब न बल्कि गैर मुस्लिमा सबब को दुसरे इलाका सबब को साबित करूची तौफीक दव आमीन वाखिरु दावाना अलहमदुलिल्लाहि रब्बिल आलमीन الحمد لله رب العالمين اللهم صل على محمد وعلى آل محمد وبارك وسلم ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين رب ارحمهما كما ربياني صغيرا اللهم أهدي أنفسنا تقواها وزكها أنت خير من زكاها أنت وليها ومولاها اللهم أحينا مسلمين وأمتنا مسلمين غير خزايا ولا ندامى ولا مفتونين ربنا آتنا من لدنك رحمة وهيئ لنا من أمرنا رشدا ربنا لا تجعلنا فتنة ظالمين ونجينا برحمتك من القوم الكافرين اللهم إنا نسألك من خير ما سألك منه نبيك محمد صلى الله عليه وسلم ونعوذ بك من شر ما استعاذك منه نبيك محمد صلى الله عليه وسلم وأنت المستعان وعليك البلاغ ولا حول ولا قوة إلا بالله ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم وصلى الله تعالى على خير خلقه محمد وعلى آله وصحبه أجمعين الحمد لله رب العالمين سبحان الله بحمده سبحانك اللهم وبحمدك أشهد أن لا إله إلا أنت نستغفرك ونتوب إليك